समाप्त. अष्टम सर्ग. कालाचे आगमन, लक्ष्मणाचा त्याग आणि त्याचे स्वर्गगमन. श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, नंतर काही काळ गेला असता प्रचंड पराक्रम असणाऱ्या भरताला त्याच्या युधाजीत मामाकडून बोलावणे आले. श्रीरामांच्या आज्ञेने सैनिकासह भरत तिकडे गेला. तेथे गेल्या रघुनंदन भरताने 3 कोटी गंधर्व नायकांचा वध केला आणि तेथेच त्याने 2 नगरे वसवली. त्या 2 नगरीपैकी पुष्करावती नगरी पुष्कर आणि तक्षशिला नावाच्या नगरात तक्ष अशा आपल्या 2 पुत्रांना भरताने राज्याभिषेक केला. तेथे ते धनधान्य संपन्न होऊन मित्रांसह राहू लागले. भरत परत आला आणि श्रीरामांच्या सेवेत तत्पर झाला. नंतर आनंदित झालेले रघुश्रेष्ठ श्रीराम आदरपूर्वक लक्ष्मणाला म्हणाले, हे लक्ष्मणा, तू तुझ्या 2 कुमारांना घेऊन पश्चिम दिशेला जा. तेथे सर्वांवर अपकार करणाऱ्या दुष्ट भिल्लांचा पराभव कर. नंतर तुझे महाबलवान आणि महापराक्रमी अंगद आणि चित्रकेतू हे पुत्र आहेत, त्या दोघांसाठी 2 नगरे वसव. मग हत्ती, घोडे, द्रव्य, रत्ने या साधनाने त्या 2 पुत्रांचा तिथे राज्याभिषेक करून तू सत्वर परत ये. श्रीरामांच्या आज्ञा शिरोधार्थ मानून हत्ती, घोडे, सैन्य व वाहने यांच्यासह लक्ष्मण गेला आणि सर्व शत्रूंचा वध करून त्याने 2 कुमारांना राज्यावर बसवले आणि मग परत येऊन लक्ष्मण श्रीरामांची सेवा करण्यास तत्पर झाला. त्यानंतर पुष्कळ काळ निघून गेला. धर्माच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्या हरिरूपी रामाला भेटण्यासाठी ऋषीचा वेश धारण केलेला काळ आला. तो काळ लक्ष्मणाला म्हणाला, हे बुद्धिमान लक्ष्मणा, अतिबल ऋषींचा दूत म्हणून मी श्रीरामांना भेटण्यास आलो आहे. त्या श्रेष्ठ महर्षींचा निरोप प्रभू रामचंद्रांना सांगण्यास मला बराच वेळ लागणार आहे. ही गोष्ट तू पुरुषोत्तम रामांना जाऊन निवेदन कर. त्याचे ते वचन ऐकल्यावर लक्ष्मण त्वरेने श्रीरामांकडे गेला आणि तपस्वी ऋषी आले आहेत असे त्याने सांगितले. असे कथन करणाऱ्या लक्ष्मणाला राघव म्हणाले की, बंधव, सत्कारपूर्वक त्या मुनीने लवकर आत घेऊन ये. ठीक आहे असे म्हणून लक्ष्मणाने त्या तापसाला आत नेले. तुपाचा शिडकाव केलेला अग्नी ज्याप्रमाणे प्रज्वलित झालेला असतो त्याप्रमाणे तो तापस स्वतःच्या तेजाने दीप्यमान होता. स्वतःच्या तेजाने दीप्तिमान असणारे ते मुनी रघुश्रेष्ठांजवळ गेले आणि मधुर शब्दाने म्हणाले, तुमचा उत्कर्ष हो. त्या मुनींची विधिवत पूजा करून श्रीरामाने शांतपणे त्या मुनींना त्यांचे क्षेमकुशल विचारले. मग मुनींनीही त्यांचे कुशल विचारले. दिव्य आसनावर बसलेल्या श्रीरामाने त्या तपस्व्यांना म्हटले, ज्यासाठी तुम्ही येथे आला आहात तो निरोप सांगा. रामाकडून अनुज्ञा मिळाल्यावर मुनी रामांना म्हणाले, मी सांगतो ते अन्य कुणालाही कळू नये, ते आपणा दोघांमध्येच राहावयास हवे. हे वचन दुसऱ्या कोणी ऐकायचे नाही, तसेच ते दुसऱ्या कोणालाही सांगायचे नाही. हे प्रभू, जर कोणी ऐकले किंवा बोलताना आपणास पाहिले तर प्रभू तुम्ही त्याचा वध करावेस हवा. ठीक आहे असे प्रतिज्ञापूर्वक सांगून श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, अरे लक्ष्मणा, तू येथे दाराशी उभा राहा. येथे एकांतस्थाने कुणाही माणसाला येऊ देऊ नकोस. जर कोणी येथे आला तर मी त्याला ठार मारेन, यात संशय नाही. नंतर राम त्या मुनींना म्हणाले, ज्या कोणी तुम्हाला येथे पाठवले आहे तसेच तुमच्या मनात जे काही सांगायचे आहे ते आता मला सांगा. तेव्हा मुनी म्हणाले, हे रामा, मी तुम्हाला खरी गोष्ट आता सांगतो. हे प्रभू ईश्वरा, विशिष्ट कार्यासाठी ब्रह्मदेवाने मला तुमच्याकडे पाठवले आहे. हे शत्रुदमना देवा, खरोखर मी तुमचा ज्येष्ठ पुत्र आहे. हे वीरा, मायेशी झालेल्या तुमच्या संयोगातून मी उत्पन्न झालेलो आहे. मी तुमचा पुत्र काल या नावाने प्रसिद्ध आहे. सर्वांचा नाश करणारा म्हणून मी प्रख्यात आहे. सर्व देवर्षीकडून पूजिले गेलेले भगवान ब्रह्मदेव त्यांनी तुम्हाला सांगितले आहे. हे महाबुद्धिमंता, स्वर्ग लोकाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही परत येण्याची वेळ आली आहे. पूर्वी सर्व लोकांचा संहार करून तुम्ही एकटेच राहिला होतात. नंतर आपली पत्नी माया हिच्याशी संयोग पाहून तुम्ही प्रथम मला ब्रह्मदेवास पुत्र म्हणून जन्माला घातले. म्हण तसेच पाण्यात शयन करणाऱ्या फणाधारी अनंत नावाच्या शेषनागाला तुम्ही निर्माण केले. अशा प्रकारे मायेच्या द्वारा आम्हाला उत्पन्न करून तुम्ही पराक्रमी आणि अतिशय बलवान अशा मधू आणि कैटभ नावाच्या 2 दैत्यांचा वध करून त्या दोघांच्या मेज आणि अस्थिसमूह यांच्यापासून पर्वताने युक्त अशी पृथ्वी निर्माण केली. हे पुरुषे श्रेष्ठा, नंतर तुमच्या नाभीतील दिव्य सूर्याप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या अशा कमलात तुम्ही मला सुद्धा उत्पन्न केले आणि मला प्रजापती बनवून तुम्ही विश्वोत्पत्ती करण्याचा सर्व भार माझ्यावर सोपवलात। तेव्हा जगतपते, तो सर्व भार स्वीकारून मी तुम्हाला म्हणालो, माझ्या वीर्याचा म्हणजे प्रजेचा नाश करणारे जे कोणी असतील त्या प्राण्यांपासून तुम्ही माझ्या प्रजेचे रक्षण करा। तेव्हा तुम्ही विष्णू वामनाचे रूप धारण करून कश्यपापासून जन्माला आलात आणि राक्षस समुदायाचा नाश करून तुम्ही पृथ्वीचा भार हरण केला। हे धरणी धारण करणाऱ्या विष्णू, याकळी सर्व प्रजांचा नाश होत असताना रावणाचा वध करण्याच्या इच्छेने तुम्ही मर्त्य लोकात गेला होतात। पूर्वी देवाजवळ 11,000 वर्षे पृथ्वीवर राहण्याचा स्वतःचा कालावधी तुम्ही निश्चित केला होता। आता तुमचे मनोरथ पूर्ण झाले आणि मृत्यूलोकातील माणसामध्ये राहण्याचा तुमचा समयही आता संपला आहे। आता तापसरूपाने काल हा तुमच्याजवळ आलेला आहे। जर आणखी काही काळ राज्याचा उपभोग घेण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही तसे ठरवा, तुमचे कल्याण असो, असे ब्रह्मदेवाने तुम्हाला सांगितले। या उलट हे जितेंद्रिया, जर देवलोकी परत जाण्याचा तुमचा विचार असेल तर विष्णूकडून सनात होऊन देव निश्चिंत होऊ देत। कालाने सांगितलेले ते ब्रह्मदेवाचे वचन ऐकल्यावर त्यावेळी सर्वांचा अंत करणाऱ्या त्या कालाला हसत हसत राम म्हणाले, आता मी तुझे वचन ऐकले आहे, मला सुद्धा हेच अधिक इष्ट वाटत आहे। तुझे आगमन येथे झाले त्यामुळे मला संतोष झालाय, कारण तिन्ही लोकांचे कार्य करण्यासाठी माझा अवतार असतो। तुझे कल्याण हो, आता परत येईन, माझे मनोरथ पूर्ण झालेत, आता या बाबतीत मला आणखी विचार करण्याचे काहीच कारण नाही। हे पुत्रा, प्रजापती ब्रह्मदेवाने म्हटले आहे त्याप्रमाणे माझे सेवक असणाऱ्या देवांच्या सर्व कार्यात सहाय्य करण्यास मी मायेच्या द्वारे उपस्थित राहणे हे योग्यच आहे। अशा प्रकारे ते श्रीराम व काल दोघे बोलत असताना राघवांचे दर्शन घेण्याच्या इच्छेने दुर्वास मुनी लगबगीने राजद्वारी आले। लक्ष्मणाजवळ येऊन दुर्वास मुनी म्हणाले, माझी रामाशी त्वरित भेट करून दे, त्यांच्याकडे माझे एक अतिशय महत्वाचे काम आहे। ते ऐकल्यावर अग्निप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या मुनीना लक्ष्मण म्हणाला, श्री रामांबरोबर आत्ताच तुमचे काय काम आहे, तुमचे काय अभिष्ट आहे, मी ते पूर्ण करतो। राजाराम हे दुसऱ्या एका कार्यात व्यग्र आहेत, तेव्हा थोडा तुम्ही वाट पाहावी। ते ऐकताच क्रोधाने संतप्त झालेले मुनी लक्ष्मणाला म्हणाले, अरे लक्ष्मणा, जर तू याच क्षणी माझी प्रभू रामचंद्रांची भेट घडवून आणली नाहीस तर संपूर्ण देशासह तुमचा वंश मी भस्म करून टाकेन, हे नक्की समज। दुर्वास ऋषींचे भयंकर वाक्य ऐकल्यावर त्याच्या परिणामाचा लक्ष्मणाने विचार केला आणि मग एकामुळे सर्वांचा नाश होण्यापेक्षा आत्ता माझ्या एकट्याचाच नाश होणे हे अधिक श्रेयस्कर आहे, असा निश्चय करून लक्ष्मण श्रीरामांजवळ गेला आणि श्रीरामांना त्याने सर्व वृत्तांत सांगितला। लक्ष्मणाचे वचन ऐकल्यावर रामाने कालाला निरोप दिला आणि तट दिशे बाहेर येऊन रामाने सुद्धा त्या अत्रिपुत्र दुर्वास मुनींची भेट घेतली। संतुष्ट मनाने मुनींना अभिवादन करून रामाने आदरपूर्वक मुनींना प्रश्न केला, मी तुमचे कोणते कार्य करू? ते रामांचे वचन ऐकून दुर्वास मुनी रामांना म्हणाले, 1,000 वर्षे केलेल्या माझ्या उपवासाची आज समाप्ती आहे, म्हणून हे रघुत्तमा, तुमच्याकडे जे काही तयार असेल ते भोजन करण्याची माझी इच्छा आहे। मुनींचे वचन ऐकल्यावर रामांना संतोष वाटला। तयार असलेले अन्न श्रीरामाने मुनींना यथायोग्यपणे खाऊ घातले। ते अमृततुल्य अन्न खाऊन संतुष्ट झालेले मुनी तेथून परत निघून गेले। मुनी गेल्यावर कालाशी झालेले भाषण रामांना आठवले। ते शोक आणि दुःख यामुळे खिन्न, विमनस्क, उदास आणि अतिशय व्याकुळ झाले। आता लक्ष्मण मेल्यात जमा आहे हे मनाने कळल्यावर रघुश्रेष्ठ श्रीराम लक्ष्मणाला काही बोलू शकले नाहीत। त्यानंतर सर्वांचे ईश्वर राम खाली मान घालून गप्प बसून राहिले। दुःखाने मौन, चिंतित आणि स्नेहबंधनाची निंदा करणाऱ्या श्रीरामांना पाहून लक्ष्मण म्हणाला, हे रघुनंदना, माझ्यासाठी तुम्ही त्रास करून घेऊ नका, माझा खुशाल वध करा। हे प्रभो, मला पूर्वीच असे वाटले होते की कालाची गती अशीच आहे, तुमच्या प्रतिज्ञेचा भंग झाला तर मला निश्चितपणे नरक मिळेल। हे प्रभो, जर तुमचे माझ्यावर प्रेम असेल, जर मी तुमच्या अनुग्रहास पात्र असेल तर तुम्ही शंका सोडून माझा वध करा। हे प्रभो, तुम्ही धर्माचा त्याग करू नका। लक्ष्मणाने उच्चारलेले वचन ऐकल्यावर रामांचे मन चंचल झाले आणि त्यांनी सर्व मंत्र्यांना आणि वसिष्ठांना बोलावून घेतले आणि दुर्वास मुनींचे आगमन, कालाचे भाषण आणि स्वतः केलेली प्रतिज्ञा हे सर्व प्रभू रामाने त्यांना सांगितले. श्रीरामांचे वचन ऐकल्यावर वसिष्ठांच्यासह सर्व मंत्र्यांनी हात जोडले आणि अनायास कोणतेही कार्य करणाऱ्या श्रीरामांना ते म्हणाले, पृथ्वीचा भार हरण करणारे तुम्ही, तुमचा लक्ष्मणाशी वियोग होणार हे पूर्वीच ठरले होते. ही गोष्ट अंतर्ज्ञानाने आम्हास कळलेली आहे. तेव्हा हे रामा, आता तुम्ही त्वरित लक्ष्मणाचा त्याग करा. हे प्रभू, तुम्ही आपल्या प्रतिज्ञेचा भंग करू नका. प्रतिज्ञेचा भंग केला असता धर्म निष्फळ होऊन जातो. आणि हे रामा, संपूर्ण धर्म नष्ट झाला तर त्रैलोक्याचा नाश नक्कीच होईल. हे रघुत्तमा, तुम्ही तर सर्व लोकांचे रक्षक आहात, तेव्हा एकट्या लक्ष्मणाचा त्याग करून तुम्ही त्रैलोक्याचे रक्षण करावे. सभेमध्येच्या लोकांनी उच्चारलेले धर्म आणि अर्थ यांनी युक्त असणारे आणि निर्विवाद असे ते शब्द ऐकून श्रीराम लगेच लक्ष्मणाला म्हणाले, हे लक्ष्मणा, जिकडे जायची इच्छा असेल तिकडे तू जा, म्हणजे धर्माचा लोप होण्याची शंका येणार नाही. त्याग आणि वध हे दोन्हीही सत्पुरुषांच्या बाबतीत समान असतात. रघुश्रेष्ठाने असे म्हणता लक्ष्मणाचे डोळे दुःखाश्रुने डबडबून गेले. मग श्रीरामांना प्रणाम करून लक्ष्मण त्वरित आपल्या घरी गेला. तेथून तो शरीराच्या तीरावर गेला. मग आचमन करून त्याने दोन्ही हात जोडले आणि आपल्यातील नवद्वारांचा संयम करून आपला प्राण मस्तकात धारण केला. नंतर वासुदेव हे नाव असणारे जे अव्यय आणि अविनाशी असे परब्रह्म पद आहे त्या परमधामाचे त्याने मनाने ध्यान सुरू केले. अशा प्रकारे प्राण निरोध करणाऱ्या लक्ष्मणावर ऋषी आणि अग्नी यांच्यासह सर्व देवांनी पुष्पवृष्टी केली आणि त्याची स्तुती केली. त्यावेळी कोणत्याही देवाला दिसणार नाही अशा पद्धतीने इंद्राने लक्ष्मणाला स्वर्गात सदेह घेतले आणि इंद्र स्वर्गलोकी निघून गेला. नंतर विष्णूचा चतुर्थ भागरूप असणाऱ्या लक्ष्मणाला पाहून सर्व देवश्रेष्ठ आणि सर्व देवर्षी यांनी लक्ष्मणाचे पूजन केले. लक्ष्मण रूपी हरी स्वर्गाला गेल्यावर सिद्ध लोकात राहणारे योगीजन ब्रह्मदेवांसह महासर्प म्हणजे शेष रूपधारी लक्ष्मणाला पाहण्यास आनंदाने आल्या. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे उत्तरकांडे अष्टम सर्ग समाप्त.